सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि बोलणं सुरू आहे आयुष्यातल्या त्या सिच्युएशन बद्दल जी प्रचंड अनफेवरेबल होती, तेव्हा कसा मुकाबला केला. सुशांतचा आला होता कॉल, त्याने एक फार महत्वाचा किस्सा शेअर केला. बऱ्याच लोकांसोबत ही घटना घडली असणार आहे. माझ्याही आयुष्यात हा प्रसंग आला होता, 12वीत नापास होणं. येस, आजकालची पालक मंडळी आहे ना प्रचंड अवेअर आहेत. जर मुलगा चुकून नापास झाला, 10वी म्हणा 12वी म्हणा, कुठेतरी तो जर नापास होत असेल तर त्याचं काउन्सिलिंग केलं जातं. त्याला तू एकटा नाहीयेस ही भावना त्याच्या मनात पेरली जाते. तुझ्याकडून कुठचाही गुन्हा झालेला नाहीये हे त्याला समजवून सांगितलं जातं, जे की अत्यंत योग्य आहे, जे की अत्यंत स्तुत्य आहे. पण काही घरातली सिच्युएशन अशी नसते. सुशांतच्याही घरात तशीच परिस्थिती होती की बाबा रे, आमची सगळी स्वप्न तू मोडून टाकली आहेस, अशी काहीतरी भावना पालकांच्या मनात होती. आणि त्या सिच्युएशनला सुशांतला प्रचंड एकटं झाल्याची भावना होती. तेव्हा त्यानं न घाबरता आई वडिलांशी संवाद साधला. ते बोलत नव्हते तरी सुद्धा हा 10 वेळा जाऊन बोलण्याचा प्रयत्न करायचा. माझी चूक झालीये हे त्यानं पहिल्यांदा कबूल केलं, हे त्यानं पहिल्यांदा स्वतःला समजवलं, मग आई वडिलांपुढं कबूल केलं. आणि त्यानं 10 वेळा माफी मागितल्यानंतर कुण्या आई वडिलांचं हृदय असं वितळणार नाही रे. शेवटी आईबाप आहेत. त्यामुळे विद्यार्थी जे 12वीमध्ये आहेत, ज्यांना खरंच अशा प्रकारची सिच्युएशन, ज्यांच्यासोबत असा प्रसंग आला असेल गतवर्षी, किंवा कुठल्याही प्रकारचं टेन्शन असेल, बिंदास्त होऊन आई वडिलांशी बोला, संवाद साधा. यातून प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतात. 6601935 नंबर आहे. सांगताय तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेला तो प्रसंग जेव्हा सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात होती, पण तो एक महत्त्वपूर्ण विचार होता जो तुम्ही केला आणि त्यामुळे तरुण गेला. शेअर करा 6601935 सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.